chinimandi.com podcast.
धामापूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू. धामापूर साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी सुरू झाला आहे. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या शेतकऱ्यांना भेटवस्तू देऊन स्वागत केले. यानंतर साखर कारखान्यातील गव्हाणीमध्ये पाहुण्यांनी ऊस घालून गाळप हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी धामापूर साखर कारखान्याचे युनिट हेड एम आर खान, जीएम कुलदीप शर्मा, जीएम प्रशासन विजय कुमार गुप्ता, पोलीस अजय कुमार अग्रवाल, उपजिल्हाधिकारी धीरेंद्र सिंग, डॉक्टर एन पी सिंग, रामनारायण सिंग, भारत भूषण शर्मा, हरिराज सिंग जाट, दुष्यंत राणा, देवता टिगरी कॉलेजचे व्यवस्थापक वीरेंद्र सिंग, विजयपाल सिंग आदी उपस्थित होते.